matici bara warna ciwe चक्र ऊन चढलेलं आहे तो एक प्रळयकाळच असतो. सर्वांना भूक लागलेली असते. एक साधू बिचारा रस्त्याने चाललाय. एक भाकर जर येईल त्याला एक मुलगा होईल. अरे काही का असे ना बिचारा भूकेला म्हणतोय देवाने ज्या अर्थी सांगितलं त्या अर्थी हे काही खोटं होणार नाही. मी जरी याला भाकऱ्या दिल्या न दिल्या तरी सारख्याच. त्याच्या करता म्हणून भाकऱ्या देणं काही योग्य नाही. पण आलाय बिचारा भुकेला ग्रस्तांचा धर्म द्याव पोट भरून जेवू घालावं म्हणून भक्तीनं जाऊन त्याला सांगितलं साधं सुटाच या पोट भरून जेवा. देवाने मला दिलंय काही कमी नाही. या त्याला बसवलं. चार पाच भाकर जितक्या त्यांनी खाल्ल्या तितक्या वाढल्या. झालं तृप्त झाला. तुला पाच मुलं होतील त्या वाटणार. तृप्त झालाय आशीर्वाद देतोय. पण मला तिथे होणं शक्य आहे का? जिथे भगवंतांनी सांगितलं निक्षून नाही म्हणून तिथे याच्या उच्चाराने काय आहे साधू आहे बरं आशीर्वाद चांगलं बोललाय तर असत असू दे. काही कवी ना झालं तो साधू तिथून निघून गेला. पुढे काही काळाने त्या पाच मुलांनाही घेऊन हा सावकार पंढरपूरला आला. पूर्वीची ओळख होतीच. त्या जुन्या ओळखीनं विचारलं काय सावकार आला बघ ही मुलं कुणाची. तो लागला हसायला. आता काय सांगायचं त्याला मोठाच प्रश्न पडला. तुमचीच करत महाराज आपला आशीर्वाद देवाच्या आणि तुमच्या आशीर्वादानं संततीची प्राप्ती झाली असं. अरे रे 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 देवाने मला कसं नामदेव गेले आणि विचारलं देवा असं काय रे केलंस तर पाच मुलं झाली की त्या सावकाराला. हो बाबा झाली हे खरं आहे पण त्याच्या नशिबी नव्हतं. नशिबी नव्हतं झालं कसं हे त्या सद्गुरुनाथाचं वैचित्र त्याचं सामर्थ्य. त्याने आशीर्वाद दिला. ते कर्मप्रधान नाही तर आम्ही कर्माने बांधलेले आहोत. देवता कर्माने बांधलेले असतात आणि हे सण त्याने आशीर्वाद दिला तसं ते झालं. बाकी आम्हा देवांना तसं करता येईल असं नाही. या दृष्टीनं देव आणि सद्गुरु यात फरक आहे. सद्गुरु प्रारब्धाची रेषा ही पुसून टाकतो. अनंत जर्मीचं हे जे खत आहे ते फाडून टाकत नाही सगळं. हिशोबा हिशोब तिथे चुकतात होते. तेव्हा असा हा सद्गुरु देवाहून मोठा म्हणून सांगितले की गुरु हा सर्वात श्रेष्ठ आहे. न गुरुर अधिकम न गुरुर अधिकम न गुरुर अधिकम न गुरुर अधिकम शिवशासनतः 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 शिवशासन. गुरुगीतेत सांगितलं कुणी सांगितलं ईश्वराने सांगितलं शंकराने सांगितलं की गुरुपेक्षा अधिक काही नाही. गुरु ब्रह्म गुरु ब्रह्म गुरु ब्रह्मच असतो. गुरु साक्षात परब्रह्म, त्यात काही पुन्हा जास्ती कमी मानायचे कारण नाही. साक्षात परब्रह्म, परब्रह्माची परब्रह्म स्वरूपाची होती मूर्ती म्हणजे सगळी बहुत्वात ब्रह्म, मोठ्यात जे मोठ त्याला ब्रह्म असं म्हणायचं, आणि गौरवत्वात गुरु, आणि मोठी वस्तू जी मोठ्यात मोठी वस्तू त्याला गुरु हे नाव आहे. शब्दाच्या उत्पत्तीच्या दृष्टीनं गुरु आणि ब्रह्म हे समानार्थक शब्द आहे. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं जात. या दृष्टीनंही पण गुरुची सेवा आपल्याला इष्ट आहे. अनिष्ट घालवून सकल इष्टार्थांची प्राप्ती करून देणारा सद्गुरु होऊन महान शक्तिमान दुसरा कोणी नाही. या दृष्टीनं श्रेयसे प्रेयसे नरा गुरो राधा आराधनं कुर्या, गुरो आराधनं कुर्या श्रेयसे भूयसे नरा. गुरुची आराधना सर्वांनी करावी, श्रेयसे भूयसे नरा. इहलोकीच्या सुखा करता किंवा मोक्षा करता दोन्ही करता, अभ्युदयाकरता अथवा निश्रेयसा करता, कशा करताही पण सद्गुरूची आराधना ही इष्ट आहे. या दृष्टीनं सद्गुरूचं महत्व फार मोठं आहे. गुरुहून श्रेष्ठ नाही, आणि यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह हे जे काही सांगितलं गेलं बरं ब्रह्माविषयी, तेच सद्गुरुविषयी आहे. हे असो इथी जळावरी झळके कि हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके म्हणे शिकले. ज्ञानदेवांची ओळी बरं का. ज्याच्यावर अभयकर असा सद्गुरूंचा ज्याच्या शिरावर मस्तका अभयकर पूर्ण कृपेनं तो अभयकर ठेवला गेला, तो परमेश्वर म्हणजे परब्रह्मच. ईश्वरावून म्हणजे परब्रह्माहून वेगळा होत नाही. या ठिकाणी महेशेसे हा महेश शब्द परब्रह्मवाचक आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत. या ठिकाणी ईश हा शब्द परब्रह्मवाचक आहे. उत्पत्ती स्थिती लय नियम आणि प्रवेश ही पाच कर्म ज्याची तो ईश्वर नव्हे. का नव्हे? भीषा स्मात वा तत्पवते भीषो देति सूर्य भीषा स्मात अग्निश्चेन्द्रश्च मृत्युर्धारति पंचम इति. भीषास्माद् वा तत्पवते, त्याच्या भयान वारा वाहतो. भीषो देति सूर्य, त्याच्या भयानच सूर्य उदय पावतो अस्त होतो. भीषास्माद् अग्निश्चेन्द्रश्च, अग्नि इंद्र इत्यादी सर्व देवता त्याच्या भयाने अगदी रेखीव वाटतात, थोडं सुद्धा चुकत नाही. मृत्युर्धावती पंचमी मृत्यु सुद्धा अगदी योग्य वेळ त्या जीवाला घेऊन जात हे सर्वही जे काम करतात देव देवता समोर ते सर्वही त्याच्या भयान म्हणजे भय हे सर्व काम करवत सर्वांकडून काम करत तो शास्ता आहे शास्ता जनाना तेव्हा देव हा शास्ता परमात्मा हा शासन करणार आहे शासन म्हणजे प्रयुक्तच असत म्हणून ईशा हवास्य मिदगुण सर्व या ठिकाणी ईशा हा शब्द ब्रह्मवाचक आहे दृश्यम ह दृश्यता नीत्वा ब्रह्माकारेण चिंतयेत हे दृश्य अदृश्य करून नाहीस करून ब्रह्माकारण ब्रह्मस्वरूपाने बघा ध्या आत्मावारे तिष्ठव्य श्रोतव्यो मंतव्यो ध्यातव्य यद्यत् पश्यति चक्षुर्भ्याम् तत्तदात्मेति भावयेत् यद्यत् शृणोति कर्णाभ्याम् तत्तदात्मेति भावयेत् जिह्वया यत्र संहति तत्तदात्मेति भावयेत् स च यद्यत् स्पृशेत् योगी तत्तदात्मेति भावयेत् थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या परमात्मस्वरूपाने हे सर्वही पण आच्छादित करायला पाहिजे असं आचार्यांनी सांगितले ते ब्रह्मस्वरूप ईशस्वरूप नाही ब्रह्म हे अभयमयी जनक प्राप्त होते त्या ठिकाणी भय नाही अभयम ब्रह्म म्हणून ईश्वराच्या ठिकाणी शासन असल्यामुळं कर्मफल दातृत्व असल्यामुळं तो तितकासा अभय होऊ शकत नाही तो गुरु रूपाने अभय होऊ शकतो गुरु म्हणून त्याची आराधना केली तर तो स्वतः गुरु रूपाने प्रगट होऊन म्हणजे प्रगट होऊन गुरु रूप होऊन उपदेश करेल किंवा त्याचं जे स्वरूप त्या गुरुकडे तो बोट दाखवून सांगेल की बाबा हा आमचा तुझा गुरु आहे त्याच्याकडे जा परंतु ईश्वर या नात्यानं मोक्ष देऊ शकत नाही तो कर्मफल दाता आहे अशी त्याची दोन रूप आहे या दृष्टीनं तो जीवची कधी तुटले महेशेशी हा महेश म्हणजे महाईश ईशांचाही ईश तो सकुल ते परब्रह्म त्या बरोबर परब्रह्माची प्राप्ती त्याला होती एवढे जीव महिमेचे करणे ते वाचा बळ वाणून कवणे का सूर्याच्या अंगा अंगा उठणे लागत असे असं त्याच महिमा असं त्याचं सामर्थ्य या सद्गुरूचं वर्णन कसं करायचं कळणं शक्य आहे सद्गुरूचं वर्णन करू गेलो तर माझ्या वाणीत त्याला साठवावं लागेल हे अशक्य कसं आहे हे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात सूर्याचा प्रकाश माझ्या एका वस्त्राने सबंग झाकळावा झाकून टाकावा असं जर मी मानलं तर ते असं अशक्य आहे त्याचप्रमाणे माझ्या वाणीनं मी सद्गुरूचं वर्णन करणं म्हणजे तितकंच अशक्य आहे सूर्यप्रकाश कितीतरी मोठा असतो अपार केवता कल्पतरुवरी पुलवरा
કાયસેના બાહુનેરું ક્ષીર સાગરા ચવણાવાસી કાપુરા સુવાસુ દેવો કલ્પતરો આમ્હાલા દેતો સર્વ કાહી त्याला आम्ही कसले उपचार देणार, त्याला आम्ही सामान्य फुले घेऊन जर त्याला नाव घालावं आणि त्याच्यावर जे काहीतरी विशेष देऊन त्याची कृपा संपादावी असं आम्ही मानलं तर या सामान्य फुलाने त्याला काय होणार आहे, आमच्या उपचाराने त्याला काय होणार आहे, आम्ही त्याच्यापासून घ्यायचं द्यायचं काहीच नाही. त्याचप्रमाणे त्याच्या उपदेशाने आम्ही परब्रह्म व्हायचं, तिथे शब्द कुंठित होत. आमच्या वाणीचं चातुर्य तिथे काही उपयोगी पडत नाही, ते विशेष ठरत नाही. काय सेनी पाहुणेरू क्षीरसागरा स्तुती कशी करायची, कशा करता करायची, त्या मनुष्याला संतुष्ट करावं म्हणे, त्याचे विशेष गुण दाखवावेत आपल्या वाणीच्या पाठवानं, म्हणजे एक विशेष अभ्यासानं म्हणा, वक्तृत्वानं त्याला संतुष्ट करावं असं जर आम्ही मनात आणलं तर त्याचं यथार्थ वर्णन व्हायला पाहिजे का नाही. निःशब्द ब्रह्म उच्यते यतो वाचो निवर्तन्ते तद् वक्तुं तेन शक्यते. जिथे वाणी परे होणे परत असं ज्याचं स्वरूप, जिथे वाणी स्फुरत होऊ शकत नाही, शब्दाच्या मर्यादेत तो सापडत नाही, असं जे अनंत स्वरूप सद्गुरु त्याचं वर्णन कसं करायचं. काय सेने पाहुणे क्षीरसागरा झालं, क्षीरसागराला नैवेद्य दाखवावं म्हणून कुठेतरी थोडस आपलं जे दूध मिळालं ते नेलं आणि त्याला जर आम्ही नैवेद्य दाखवू लागलो तर पोट भरावं म्हणून तृप्त करावं म्हणून तर तो प्रयत्न बालिश ठरेल. त्याचप्रमाणे तुझं वर्णन कोण करू शकणार. कोणे वाकी कापुरा सुवासु देतो कापुराला किंवा कस्तुरीला सुवास आणि कसला द्यायचा. स्वतःसिद्ध दे स्वरूप, स्वतः पूर्ण दे स्वरूप, अनंत आनंद रूप जे स्वरूप, जे अनंत आहे असं जे स्वरूप स्वरूप ते कोणत्याही दृष्टीनं अमुक असं दाखवायलाही येत नाही, त्याची यथार्थ स्तुती पण होऊ शकत. चंदनाचे काय सेम चर्चावे, अमृताचे केवते रांधावे, गगनावर उभयावे घडे केली. चंदनाला उन्हाळ्याचे दिवस 10 होत असेल म्हणून त्याला गंध जर आपण लावू गेलो तर आमचीच कोटीबुद्धी ठरेल. चंदन फार शीतल असत, स्वतः शीतल असत. अमृताचे केवी रांधावे, जेव्हा कणकीत आपण आम्ही साखर वगैरे घालून पकवान करतो त्याप्रमाणे अमृतात काहीतरी साखर वगैरे घालून त्याची पकवान करावी म्हणजे ते योग्य होईल का. अमृत स्वतःसिद्ध सर्व रसाहून श्रेष्ठ हे रसही अगदी कोत ठरेल, कोत्या बुद्धीचं रक्षण होईल. किंवा काही नाही, आकाशाला सहस्त्र कुंभाक्षेप करावा म्हणून अगदी वर बघितलं कितपर्यंत आकाश आहे त्याच्या अगदी पलीकडे जाऊन त्याला सहस्त्र कुंभाभिषेक करू म्हणून उडाला. आय करतात ते अर्थ. ज्या तुम्हाला माझे हे बालिश बोल आहेत सत्पुरुष वर्णन कधीही होऊ शकत नाही. हे ज्ञानदेवांचं म्हणणं आहे हो, माझं नव्हे. मी म्हणजे आपला विषय काय आहे, गुरुतत्वावर आपण बोलतो आहोत. हे किती अगम्य आहे पहा. तैसे श्री गुरुचे महिमान आचळते के असे साधन, हे जाणून मी या नमन निवांत केले.
सद्गुरुचा महिमा
किती आधार आहे हे शब्दाने वर्णन करून सांगता येत नाही. शब्द हे अपुरे आहेत. आचळते के असे साधन, इथे मनही म्हणावं तर तेही पण त्या ठिकाणी पांगुळ होत, पांगुळ नव्हे नष्टच होत. वाणी ते वेळ तिकडे फिरकतच नाही. आता कोणत्या साधनाने मी सद्गुरुचं वर्णन करावं? जरी प्रज्ञेचे मी आखलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंगडोने तैसे होईल. पुष्कळ शिकलोय. करुणिया नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास, वृद्धी सिद्धीचा अवकाश वळल्या जरी, तरीही पण सद्गुरुचं यथार्थ वर्णन करू शकणार नाही. अभ्यस्य चतुरो वेदान सर्व शास्त्राणि कृष्णशः आत्मतत्व न जानाति दर्वी पाकरपोयता. चारी वेदांचा अभ्यास केला, शास्त्रांचा अभ्यास केला, तरीही शब्दाहून वेगळं असं दे परेहून पर असं जे एक स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे, ते या शास्त्राच्या अध्ययनाने मिळत नाही अशी धारणा जोपर्यंत त्याला होत नाही तोपर्यंत तो खिरीतल्या पळी प्रमाण आहे. खिरीत पळ असते तसा हा शास्त्राचाच असतो, पण आत्मतत्व न जाणार त्याला त्या वाटेवाटीला जशी खिरीची चव समजू शकत नाही त्याप्रमाणे निशब्द ब्रह्म ते परब्रह्म निशब्द असणार निर्विकल्प असणार परब्रह्म त्याची तो त्याला लागत, त्याची गोडी त्याच्या जिभेवर नसते, आत्मानुकूल नसतो. यस्या मतं तस्य मतं, मतं यस्य न वेदसः. यस्या मतं तस्य मतं, ते अनिर्वाच्य आहे असं ज्याला समजलं त्याला ते समजलं कर. ज्याला मी वर्णन करून सांगेन असं वाटतं त्याला काही समजलंच नाही, तो वर्णन कसलं करणार. म्हणे जाणता तो जनी पुढे म्हणत नाही, तुम्हाला स्वरूप असतो तेव्हा असं आहे. तिथे जाणीव नाही शकते असं हे सत्पुरुष. जरी प्रज्ञेचे मी आचलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंगदेवी तैसे. आमचं वर्णन म्हणजे अगदी चांगला मोठी असला तेजस्वी किंवा हिरे म्हणा प्रकाश रूप असतात, त्याला जास्ती प्रकाश किंवा शोभा आणावी म्हणून आम्ही दुसरे कसे प्रयत्न केले तर ते व्यर्थ आहे. आणलं मनात अभ्रत चांगलं प्रकाशत तेव्हा अभ्रत त्याला लावूया तर ते किती शोकून दिसेल आमचा प्रयत्न किती बुद्धिमत्तेचा होईल त्याचप्रमाणे माझ्या वर्णनानं तुझ्यात काहीतरी विशेष घडवून आणावं असं जर मी मानेन तर ते केवळ माझी ती अप्रबुद्धताच ते केवळ माझं अज्ञानच त्या साडे पंधराव्या रजतवाणी तैशी स्तुतीची बोलणी उगिया की माथा ठेवी ते चरणी ते चोरी सोन्याला थोडीशी शोभा विशेष आणावी म्हणून जर चांदीचं पुट दिलं तर ते शोभेल का त्याचप्रमाणे तू अनंत आहेस अगाध आहेस नित्य मंगल रूप आहेस आनंद रूप आहेस सर्वाधिक आहेस सर्वातिशय आहेस निरतिशय आहेस त्यातूनही तुझी योग्यता कृषी जास्ती करू म्हणून मी जर प्रयत्न करू लागलो माझ्या वाणी तर ते कितपत सदे तेव्हा मायेच्या बरे बरे करीन सहन ऐसे इच्छित होते म्हण माया झाली लज्जायमान काय समर्थाने चौथ्या समासात जसं वर्णन केलं आहे तसंच वर्णन उसे ज्ञानेश्वरांनीही पण केलं आहे असं तुम्हाला आठवण साधू दिसती वेळा आले तरी ते स्वरूपी मिळाले सर्व मिळवून एकची झाले देहात तेव्हा सर्वांचा ब्रह्मनिष्ठांचा अनुभव एकच सर्वांचा आराध्य दैवत एक कोणताही संप्रदाय सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावे ते पाया आधी आधी तुकारामांनी सुद्धा हेच सांगितले बाबा या सद्गुरु वाचून दुसरी सोयच नाही भवतरणोपाय नाही म्हणून धरावे ते पाया आधी आधी त्याचे पाय धरावे बरोबर सद्गुरु हे तत्व आहे देह नाही सद्गुरु तत्व हे परब्रह्म रूप आहे सर्वं खल्विदं ब्रह्म गुरुरेव जगत सर्वं ब्रह्मये वेदं विश्वमिदं वरिष्ठं तो सद्गुरु शरण आला सद्गुरुला शरण आला सद्गुरु शरण झाला तो सद्गुरु वेगळा होत नाही त्याची धारणा आत्मस्वरूपाची असते आत्मा वारे दृष्टव्य श्रोतव्यो मंतव्यो जिध्यासितव्य तो आत्मस्वरूपाचीच इच्छा करणे आत्मावारे श्रोतव्य हा आत्मस्वरूपाचंच निरूपण ऐकावं करावं मंतव्य हा त्याचंच मनन करावं निजिध्यास त्या निजिध्यासातच त्याला राहावं असं वाटतं त्यापण वेगळं त्याला इतकं रुचत नाही रसा सर्वे तिनी रसा कारण तो ब्रह्मानंद म्हणजे सर्व रसांचा राजा आहे तो रस एकदा चाखला गेला की मग सर्वही रस्त विषयाची इच्छा कुणाला होते काय देहात आहे अस्थि मांसाचे शरीर तेही पण अत्यंत व्यापलेलं या देहापासून सुख अनुभवायचं म्हणजे मोठ्याने असं सुखाची भ्रामक कल्पना आहे आणि ती कल्पना सिद्ध झाली म्हणून एक जो आनंद होतो तो आनंदाचा आभास म्हणजे विषय सुख। कल्पनेच ते सुख आहे, कल्पना पूर्ण झाली, इच्छा पूर्ण झाली म्हणून जे एक समाधान होत एक क्षणभर ते सुख वाटत, त्यात सुखाचा द्वेष नाही, सापेक्ष आहे, विषयापेक्ष आहे, विषयाचा विषयाच्या लाभापेक्षा आहे, म्हणजे विषयाच्या लाभे लाभाच्या अपेक्षेनं ते हे भासत, त्यात काही स्वदेहा शुचिगंधेन न विरुज्येते यत्पुमान निराग कारण तस्य किमन्यदुपविश्यते। मुक्तिकोपनिषदातलं हे वचन आहे, श्री रामाने सांगितले अंजनेयाला म्हणजे भारतीला, अरे वैराग्य करता उपदेश नकोय, वैराग्य आपोआपच निर्माण व्हावं म्हणून ही सृष्टी अशीच निर्माण झाली आहे, या सृष्टीत आल्याबरोबर त्याला वैराग्य निर्माण व्हावं अशीच ही सृष्टीची रचना करून ठेवली आहे। अनित्य मसुखम लोकम निमम प्राप्य भजत्व, कृष्ण परमात्म्याने म्हणजे जगद्गुरुने काय सांगितलं, कृष्ण म्हणजे जगद्गुरु, अनित्य मसुखम लोकम, अनित्य आणि असुख म्हणजे दुःखरूप आणि अनित्य अशाश्वत असणाऱ्या लोकाचं तो आलात तर करायचं काय प्रसंग आहे का, भजस्व मा आनंदरूप सत्य स्वरूप असा जो मी त्या माला शरण, माझ्या ठिकाणी सुखाची वृत्ती ठेव, आनंदाची वृत्ती ठेव, आनंदाच्या प्राप्ती करता मला शरण घे, विषयाला शरण राहू नको, देहाला शरण थकू नको, त्यात काय वेगळं केलंच म्हणजे अगदी नको नको म्हणून ज्याला पाहायला बरोबर वाटेल त्या द्रव्यांचं हे सर्व साठवण केलेलं शरीर, यात कसलं सुख आहे वेगळं, सौंदर्य या शब्दाला अर्थ असे कोणता अर्थ तर मूर्खपण अज्ञान, तेव्हा जागृतो उत्तिष्ठतो उत्तिष्ठतो जागृतो प्राप्त वरान, इथे साखर पेरली आहे, इथे फसवेगिरी चाललेली आहे माईची, जागे भाव जागे भाव जागे प्राप्त वरान निबोध काय थांबलं का, प्राप्त वरान निबोध जे ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांच्याकडे जाऊन याचं लक्षण सर्वही समजून घ्या, त्यात गुंतून जाऊ नका, अशा दृष्टीनं श्रुतीचं सांगणं आहे। सद्गुरु म्हणजे आई बाप बंधू स्वजन गुरु देव सर्व काही, त्यावर वेगळं असं नात्याचं कोणतंही गुरु नाही, तो सर्व गणेश शारदा चैव सद्गुरु सत्यनस्तथा आराध्य दैवतं गुहिशं सर्वं वे रत्न, रामराय हे समर्थांचे सद्गुरु हे तुम्हाला माहित आहे, तेव्हा अशी अनन्यता असावी सद्गुरूच्या ठिकाणी, गणेशही तोच शारदाही तोच देवही तोच गुरुही तोच आईबापही तोच, त्याहून वेगळा असं काही शिल्लक ठेवून ही दायित्व आहे, अन्य आश्रयाणां त्यागो अनन्यता, अनन्यता याचा अर्थ काय, अन्याश्रयाणां त्याग हा आश्रय दुसरं ठेवून ही अनन्य, दुसरा आश्रय ठेवला की सुखाची दृष्टी इथून उठून तिकडे होती, ते सुखरूप वाचू लागले, झालं गुरुभक्ती सटवली नाहीशी झाली। गुरु स्वरूप हे पूर्ण आनंद रूप आहे, ब्रह्मस्वरूप हे आनंद स्वरूप आहे हे विसरलं, झालं मग त्या रक्त मांसाची शरीर रजे रेताची शरीर जाणीनी भरलेली जैसे झाकण चर्मकुंडाचे ओढताचे नाही असे ही शरीर तिकडे झालं। त्याच्या प्राप्ती करता हा गाढवासारखा अगदी राबला आहे दिवस रात्र आहे झालं। एके दिवशी असंच राबता राबता सुख मिळालं म्हणून रडत मेला, जसा रडत आला तसा रडत मेला। नव्हे सार संसार हा घोरा आहे, विचारे मना सत्य शोध होऊन पाहि। समर्थ म्हणतात संसारातून तुला पार व्हायचं आहे, त्यात गुरुत्वातून जाऊ नको। काकापुरतं रामायण म्हणून त्याचा उपयोग कर, ग्रहस्थाश्रमात करू नये असं आमचं म्हणणं नाही, पण ते सार सर्वस्व म्हणून मात्र विश्वसून असू नका। जेवायला बसलं म्हणजे एक पत्रावळ लागते, एक पत्रावळ असतेच लागतेच, त्याप्रमाणे या पदार्थांचा नातेवाईकांचा इष्टबंधूंचा आश्रय करावा लागतो, प्रेम करावं लागतं, हे पण तात्पुरत। पत्रावळीला महत्व देशील का अन्नाला महत्व देशील याचा विचार। जीवनातली साधनं काही प्रमाणात असली तरी म्हणजे जेवायला पत्रावळ लागते, पत्रावळ म्हणजे जेवण नाही, पत्रावळ का तुसका नाही खायचं नाही, सुखा करता संसार नाही, सुखा करता कोणी नाही, जीवना करता या लोकीचं जीवन कसं कसं निवळावं म्हणून ते एक तात्पुरता व्यवहार आहे। मुख्य लक्ष मात्र परतून स्वरूपाच्या प्राप्तीच आहे। कुणावर प्रेम करून कुठेही गुरुपटून राहू नको। विषयान ध्यायते पुरुषः संगतेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात प्रतिविक्रमः, प्रतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रतिभ्रंशो। विषयाच्या ध्यानाचे फळ म्हणजे प्रणश्यति। तेव्हा हे विषय विष मान, विषय म्हणजे विषच मान, विषय विष मानुनिया व्यर्थ का मरावे, सद्गुरुचे चरण कल्य सदैव स्मरावे। निगम निखिल साधारण सुलभ आणि सुलभ बघू, इतर योग याग विषम कथिका शिरावे, सद्गुरुचे चरण कल्य सदैव। समर्थाने सांगितलं बर, तेव्हा माझी देवपूजा देवपूजा पाय तुझे गुरु राजा। सद्गुरु हे तत्व सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याचा उपयोग केवळ मोक्षा करता आहे। वयास वाटे मोक्ष भावा तेने सद्गुरु करावा, मोक्षाचं अधिदेवत म्हणजे सद्गुरु। त्याची प्राप्ती तुम्हाला झालेली आहे आणि या सद्गुरूच्या प्राप्तीनं जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते तुम्ही मिळवून सर्वही कृतार्थ व्हा आनंद रूपाने, म्हणजे ब्रह्मस्वरूपाने। तुम्ही आपलं जीवन कृतार्थ करून निरंकुश तृप्तीचं जीवन चालवा असं मागव तुम्हा सर्वांनाही संपूर्ण आशीर्वाद आहे। जय जय रघुवीर समर्थ।